ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
उत्तर प्रदेशातील ऊस क्षेत्रफळामध्ये झाली वाढ. प्रदेशाचे ऊस आणि साखर आयुक्त संजय आर भूस रेड्डी यांनी सांगितले की ऊस वर्ष 2019-20 मध्ये झालेल्या ऊस लागवडीच्या आधारावर गाळप हंगाम 2020-21 साठी उपलब्ध होणाऱ्या ऊसाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रदेशातील एकूण ऊस क्षेत्रफळ 27.16 लाख हेक्टर आहे. गेल्या गाळप हंगामामध्ये हे क्षेत्रफळ 26.78 लाख हेक्टर होते. सध्या राज्यातील हे क्षेत्रफळ 26.78 लाख हेक्टर होते. सध्या राज्यातील ऊस क्षेत्रफळामध्ये 1.4% तसेच ऊसाच्या सरासरी उत्पादनामध्ये 6 हेक्टरची वाढ नोंद करण्यात आली आहे. भूस रेड्डी यांनी संबंधांमध्ये विस्तृत माहिती देताना सांगितले की राज्यातील ऊस क्षेत्रफळामध्ये रोप ऊसाचे क्षेत्रफळ 13.69 लाख हेक्टर अंकलित केले गेले आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत 2.89% अधिक आहे. खोडावा ऊसाचे क्षेत्रफळ यावर्षी 13.47 लाख हेक्टर अंकलित केले आहे, जे गेल्या वर्षाप्रमाणेच आहे.